समर्थांचा सर्व वाङ्मय पद्यमय आहे. ओव्या, अभंग, करुणाष्टक, सवाया अशा विविध काव्य प्रकारांचा त्यांनी परमार्थ उपदेशासाठी वापर केला. समर्थांनी रचलेल्या भूपाळ्या आणि आरत्या यांना देखील समाजामध्ये एक वेगळं स्थान निर्माण झालं. सश्रद्ध समाजाच्या गावातील पहाट भूपाळीनेच होणार आणि देवळातली पूजा असो वा घरातली पूजा त्याची सांगता ही आरतीनेच होणार. समर्थ जरी रामदास म्हणून प्रसिद्ध असले तरी त्यांनी आरत्या मात्र सर्व देवदेवतांवर रचल्यात. देवदेवतांबरोबरच त्यांच्या अवतारांवर देखील आरत्या आहेत. मत्स्यावतार, कुर्मावतार, वराह अवतार तसंच बौद्धावतार आणि कल्की अवतारांचंही चरित्र गुणगान या आरत्यांमध्ये. तसंच पांडुरंगाच्या बरोबर सर्व संतांवर देखील समर्थांनी आरत्या लिहिल्या. ज्ञानदेव, नामदेव, चोखामेळा, बंका, सेना, रोहिदास सर्वांवर. सर्वाभूती पूज्यभाव समर्थांनी प्रकट केलाय. त्यातील निवडक प्रसिद्ध आरत्या आपण नेहमीच म्हणतो, तर ऐकूया काही समर्थ रचित आरत्या.
सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची पुरवी प्रेम कृपासयाची. सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपासयाची. सर्वांगे सुंदर उतिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. सर्वांगे सुंदर उतिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरती. जय देव जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ऊटी कुंकुम केशरा. रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ऊटी कुंकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभ तो बरा रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया. हिरे जडित मुकुट शोभ तो बरा रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरती. जय देव लंबोदर पीतांबर फणिवर बंधना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना. लंबोदर पीतांबर फणिवर बंधना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना. दास रामाचा वाट पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर बंधना. दास रामाचा वाट पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर बंधना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे